ज्ञानेशांघ्रि सरोज बुद्ध मधुप स्वामी स्वरूपांकिता संतानां वचनानुभूतिपथिका साक्षी स्वयं कापड़ी गर्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकाराम सोहं यो व्रतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवम्। आज या महिन्यातला पहिला शनिवार आपला अनुषंगिक साधनेचा वार आहे, अनुषंगिक साधनेचं केंद्र आहे। एका काव्यावर आपण ही साधना घेणार आहोत। हे काव्य दोन वर्षापूर्वीच्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या वेळेला या काव्यावर मी साधना घेतलेली होती। अनुषंगिक साधनेच्या दृष्टीने काही काव्य करावीत असं तेव्हा ठरवलेलं होतं आणि त्या तऱ्हेने केलेलं हे काव्य आहे। आपल्याला काय करायचं आहे ते मी सांगतो, काव्य वाचून दाखवतो आणि मग आपल्याला ही साधना करायची आहे। सुरुवातीला आपण देह मन बुद्धी नसून आपण देह मन बुद्धीच्या अतीत सच्चिदानंद आत्मा आहोत अशा प्रकारचं चिंतन आपल्याला करायचं आहे। असं चिंतन केल्यानंतर आपण ध्यानाकरता सज्ज होऊन खऱ्या अर्थाने बसू, सद्गुरूंचं स्मरण करून गुरुचरणाला वंदन करून सद्गुरूंनी सांगितलेल्या वचनाचं वाक्याचं आपण स्मरण करणार आहोत। सद्गुरूंनी सांगितलेलं वाक्य जीवो ब्रह्मैव नापरहा, जीव आणि ब्रह्म परमात्मा हे मुळातच एक, अशा प्रकारे सद्गुरूंचं वाक्य। तूच ते आहेस, ते परमात्म तत्व आणि तू एक आहात असं गुरुवाक्य। देह मन आणि बुद्धी याच्या बुडाशी याच्या अधिष्ठान भूत असा तूच अक्षर अव्यय ब्रह्मरूपाने आहेस हे गुरुवाक्य। या गुरुवाक्याचं स्मरण अति आदराने आपण थोडा वेळ आपल्यापाशीच करणार आहोत। या स्मरणामुळे देहबुद्धी दूर जाणं अपेक्षित आहे। आपण देह हा भाव अतिशय कमी व्हावा आणि अशा परिस्थितीत आपण आपल्या सहज चाललेल्या श्वासाकडे थोडा वेळ लक्ष देणार आहोत आणि त्या श्वासावर तोच मी परमात्माच मी अशा भावाने सोहम भजन करणार आहोत। या सोहम भजनामध्ये सोहम बोधपूर्वकच सोहम भजन करणार आहोत। आपल्याला या भजनाच्या अंती परमात्म प्राप्तव्य आहे असं नाही, तर आपण परमात्माच आहोत अशा प्रकारच्या एका जाणीवेने दृढ बोधानेच आपण सोहम भजन करणार आहोत। त्यानंतर सद्गुरूंनी अनुग्रहाच्या वेळेला जे दीर्घ श्वास घ्यायला सांगितले तशा प्रकारचं दीर्घ श्वसन नादानुसंधानाकडे लक्ष देऊन सोहमच्या एक 5-7 श्वास घेऊन मग आपण ध्यानाला बसणार आहोत। सरळ सरळ ध्यानाची प्रक्रिया आहे. आणि असे 5-7 श्वास घेऊन झाल्यानंतर आपण चिदाकाशामध्ये म्हणजे मस्तकाच्या पोकळीमध्ये ध्येय रूप म्हणजे ब्रह्मभावनेने थांबून राहणार आहोत. मात्र तशा प्रकारे आपण ब्रह्म झालो अशा प्रकारचाही विचार अथवा शब्द तिथं नाही. अशा प्रकारची एकरूपता साधून आपण क्षण, क्षणामाग असणारा पुढचा क्षण, त्यापुढे असणारा क्षण, असा चालू क्षणामध्ये प्रत्येक वेळेला आपण तसंच थांबण्याचा अभ्यास करणार आहोत. या अभ्यासाला आपल्या शक्तीनुसारच मर्यादा असते आणि आपोआप विचार उठायला सुरुवात होते. आपली शक्ती कमी पडते, आपण तेच होऊन राहण्याची आपली शक्ती नसते. त्यामुळे त्या ठिकाणी असणारी जी एकरूपता आहे ती एकरूपता वृत्ती उठल्यावर मोडून पडते आणि आपण वृत्तीच्या मागे धावण्याची शक्यता असते. त्या वृत्तीची आपण दखल घेतो आणि त्या वृत्तीनुसार आपण विचार करायला सुरुवात करतो. त्यावेळेला जेव्हा आपली एकरूपता बिघडते आणि आपण वृत्तीच्या मागे धावू अशा वेळेला आपण सावधपणाने, साक्षीत्वानी, अलिप्ततेनी त्या त्या वृत्तीचा त्याग करायचा. वृत्तीचा त्याग केल्यानंतर थोडा वेळ वृत्ती शून्यता प्राप्त होईल. मधून अधून एखादी वृत्ती येईल आणि आल्याबरोबर त्या वृत्तीला वेगळेपणाने जाणून आपण तिचा त्याग करायचा. वृत्ती त्याग घडल्यानंतर वृत्तीरहित म्हणजे विचाररहित अशी अवस्था आपल्या अनुभवाला येईल. पाहणारे आपण आहोत आणि विचार शून्यता किंचित काळ निर्माण होईल, परत एखादी वृत्ती उठेल. असं वारंवार जेव्हा होईल तेव्हा वृत्ती शून्यतेचा जो काळ आहे तो काळ देखील दीर्घ व्हायला सुरुवात होते. आणि हा अतिदीर्घ झाल्यानंतर त्यावेळेला वृत्तीखेरीज केवळ वृत्तींकडे साक्षीत्वाने पाहणारा जो शुद्ध जाणीव स्वरूप मी आहे, तो मी आपण परमात्मा आहोत या बोधाला प्राप्त होतो. तो चित स्वरूप, आनंद स्वरूप आपलं त्याला जाऊन मिळतो, त्याच्याशी एकरूप होतो. अशा रीतीने सच्चिदानंद श्रीहरी दर्शन, सच्चिदानंद श्रीहरी तत्वाशी तन्मयता प्राप्त होते आणि खऱ्या अर्थाने आपण निस्संग होतो. म्हणजे देहाचा संग देखील नाहीसा होतो, देहाच्या बरोबर स्थळाचा वेळेचा देखील पत्ता नाहीसा होतो. अशा ध्यानातून उठल्यानंतर काय होतं? तर उठल्यानंतर देखील हा बोध कायम ठेवत सर्व जगत तत्वतः परमात्म स्वरूप अशा प्रकारचा भाव होणं शक्य आहे. अशी साधना वर्षानुवर्ष केल्यानंतर चालत असताना, बोलत असताना देखील आपली मुक्तता साधक अनुभवत राहतो. तशा प्रकारचं हे काव्य आहे. मी काव्य वाचतो, आपल्याला काय करायचं ते आधी सांगितलं. अखंडित समाधान साधावया साधन, आत्मा मी हे चिंतन प्रत्यही राखावे. सुखासन जमवोन गुरुचरण वंदून, गुरुवाक्याचे स्मरण अत्यादरे करावे. सच्चिदानंद घन परमात्मा आणि जीव हे एक तत्वता, देह मन बुद्धीचा अधिष्ठाता अक्षर अव्यय ब्रह्म तू हे गुरुवाक्य. देह भावाते सारोन निजध्यासे परिपूर्ण, सोहम भजनी रंगोन स्वरूपी राहावे. मन पवन एकवटोन सोहम नादानुसंधान चिदाकाशी नेहटून ध्येय रूप होवावे. क्षणिक एक रूपता पाठी पुढा पुन्हा विघडता विचारेसी अलिप्तता राखोनी असावे. वृत्ती शून्यते उपरी ओलांडोनी महाद्वारी चिदानंदासी उराउरी भेटीजे सुखे. हरि रूपी तन्मयता होता पावे निसंगता जगताकार तत्वता हरि दिसे. देह प्रारब्धानुसार वर्तता निरंतर सायुज्य मुक्ती साचार पदवी पावे. श्री गुरु कृपामृत सेविता मकरंदनाथ देवोनी आशीर्वाद क्षेम कल्याण चिंतितसे. असं हे काव्य आहे. 8 साली केलेलं हे काव्य आहे. 10 साली गुरुपौर्णिमेच्या वेळेला आपण सर्वांनी याच्यावर अभ्यास केलेला आहे. आपण परत एकदा या काव्याच्या आधाराने साधना करणार आहोत. मला परत परत सांगावं असं वाटतं की ही अनुषंगिक साधना म्हणजे सूचना देऊन केली जाणारी साधना वस्तुत नाही. इथं अशा करता थोडस बोलावं लागतं आणि काय काय करायचं हे सांगायला लागतं. याचं कारण असं आहे की हे सगळं लक्षात ठेवून एका पाठोपाठ हे करायला प्रत्येक जण सक्षम असतो असं नाही. असं असल्यामुळं हाताला धरून नेल्यासारखं मला हे प्रत्येक वेळेला सांगायला लागतं आणि तुम्ही ते ऐकत असता. मात्र उद्देश मात्र जेव्हा तुम्ही जर अशा प्रकारचं काव्य समोर आणलं तर आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात घेऊन अथवा काव्य वाचून तशा प्रकारची गोष्ट करून किंचित डोळे उघडून पुढचे चरण वाचून त्या प्रकारे करून देखील तुम्ही अशा प्रकारची साधना करू शकता. लक्षात ठेवून केली तर जास्त चांगली. तरी देखील ही गोष्ट एकांतात आणि एकटाच करू शकतो म्हणून केवळ मी बोलतो आहे. आपण सगळे डोळे मिटून बसलेले आहोत. देह बुद्धीपोटी असलेल्या दुःखांची आपल्याला ओळख आहे. सुखाची आणि दुःखाची, सुख दुःखांची. कारण देहाचा मान झाला की बरं वाटत, देहाचा अपमान झाला की नको वाटत, दुःख होत. आपण आपली सगळी सुख दुःख आठवून पहा. देह मन बुद्धीशी संबंधित आहेत. देह मन बुद्धीशी संबंधित नसलेलं असं सुख दुःख आपण अनुभवलेलं नाही. सर्व सुख दुःख देह मन बुद्धीची. अखंडित समाधान देह बुद्धीनी कदापि होणार नाही. असं असल्यामुळं सच्चिदानंद आत्मा तो मी, देह मन बुद्धी मी नाही, अशा प्रकारचं चिंतन प्रत्येकी करावं, जे प्रत्येक क्षणाला करावं. तुमच्या तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही हे चिंतन करा. देह मन बुद्धी मी नाही, सच्चिदानंद आत्मा मी आहे. मी तुम्हाला 3 मिनिटं वेळ देतो. वारंवार चिंतन करा. अविनाशी शांत स्वरूप आनंद स्वरूप आत्मा मी. मी देह नाही. अविनाशी शांत स्वरूप आनंद स्वरूप आत्मा तो मी. अविनाशी चैतन्य स्वरूप शांत स्वरूप आनंद रूप आत्मा तो मी. आत्मा मी अशा प्रकारचा निश्चय पक्का व्हावा. आणि समोर सद्गुरूंना आठवावं. आपले सद्गुरु आपल्या समोर बसलेले आहेत. तत्वमसी असा उपदेश करणारे, ते परमात्म तत्वच तू. ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको असं सांगणार आहे. आणि गुरु वाक्य आठवावं, ओम तत्वम सोहम सहा. भगिनी वर्गा करता श्रीम तत्वम सोहम सहा. सद्गुरु उपदेश करताना म्हणतात की ते परमात्म तत्वच तू. आणि अविनाशी चैतन्य स्वरूप, शांत स्वरूप, आनंद स्वरूप, आत्मा मी असं आधीच चिंतन केलेले आपण सद्गुरूंना प्रत्युत्तर देतो आहोत. तोच मी आहे, सोहम. सद्गुरु म्हणतात तत्त्वम. शिष्य म्हणतो आहे सोहम, तोच मी. सच्चिदानंद परमात्माच मी. जीव हा मुळातच परमात्मा स्वरूप, तसा मी परमात्माच आहे. सद्गुरु सांगतात सोहम मधला देखील अहम नको. सहा, सर्वत्र तो परमात्माच भरून राहिलेला आहे तुझ्या सकट. वारंवार चिंतन करा. सच्चिदानंद घन परमात्मा आणि जीव हे एक तत्वता, देह मन बुद्धीचा अधिष्ठाता, अक्षर अव्यय ब्रह्म तू. सच्चिदानंद घन परमात्मा आणि जीव हे एक तत्वता, परमात्मा आणि तू एक रूप. तत्त्वम, देह मन बुद्धीचा अधिष्ठाता, अक्षर अव्यय ब्रह्म तू, तू ब्रह्म स्वरूप आहेस। तत्त्वम् सोहम् सः इतकं तीव्र चिंतन करू की बसल्या जागी आपण देह याचा विसर पडावा। परमात्माच आपण असा दृढ भाव हवा। तोच मी परमात्माच मी सोहम हंसः। देहाला विसरून जा, जी अस्पष्ट देहाची आठवण आहे त्यामध्ये जो कंठापासून नाकापर्यंत किंचित श्वास चाललेला तुम्हाला जाणवेल, त्या श्वासावर तोच मी परमात्माच मी या भावाने सोहम भजन करा। श्वासावर लक्ष, श्वास घेताना लक्ष, सोडताना लक्ष, दीर्घ श्वास नाही, नैसर्गिक छोटा श्वास। मात्र घशापासून किंवा कंठापासून, पडजिभेपासून ते चिदाकाशापर्यंतच्या छोट्या प्रदेशात श्वास घेताना सो ऊर्ध्वगामी होतो आहे, श्वास सोडताना हम। सच्चिदानंद परमात्माच आपण सोहम असा भाव। या सोहम भजन करणाऱ्या श्वासाखेरीज बाकी आता कुठलंच अस्तित्व नाही. एक ही श्वास सोहम भावने व्यतिरिक्त वाया जाऊ देऊ नका. विचार उठू देऊ नका. फक्त तोच मी दर्शक. श्वास घेताना सो, सोडताना हम, अशा प्रकारचा सूक्ष्म शब्द आणि सच्चिदानंद शांत स्वरूप ब्रह्म मी अशी सोहम भावना. आता एक दीर्घ श्वास सोडून द्यायचा आहे आणि पाठोपाठ नाभीस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत श्वास घेताना सो किंचित थांबायचं. परमात्म्याशी एकरूपता अनुभवत चिदाकाशात, श्वास सोडताना हम, परत चिदाकाशापासून नाभीस्थानापर्यंत लक्ष. अशा प्रकारचे 5-7 सोहमचे दीर्घ श्वास घ्यायचे आहे. चालू श्वास पूर्णपणाने घेऊन सोडल्यानंतर दीर्घ श्वास घेणं थांबवा आणि मस्तकाकाशामध्ये चिदाकाशामध्ये शुद्ध जाणीव स्वरूप शांत आनंद स्वरूप परमात्मा होऊन राहा. आता कुठल्याही शब्दाचा उच्चार नाही, कुठलाही विचार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही चिदाकाशात थांबलेले आहात. परमात्मा भावने श्वासाकडे लक्ष नाही, श्वासावर सोहम नाही. तुमची सगळी जाणीव शक्ती चिदाकाशात केंद्रित झालेली आहे. बाकीचा देह निष्प्राण आहे असं समजा. शब्दाचा उच्चारच होऊ देऊ नका, विचार उठत नाही. सत अविनाशी चित चैतन्य मात्र आनंद प्रेम शांती रूप ब्रह्म होऊन रहा. चालू क्षण संपला. आता जो चालू क्षण आहे त्या क्षणात हीच भावना. हा चालू क्षण संपला. आता जो क्षण आहे तेव्हा हीच भावना. विचारच नाही, शब्द नाही. असा क्षणामागून क्षणावर पहारा ठेवा. सावध राहा. सावध साक्षेपी प्रज्ञावंत आणि विश्वास तयास साधनी सायास करण्याची न लगे सहज ब्रह्मवा.